जसे जसे मुलांच्या जन्माची वेळ जवळ येत होती, अयोध्येच्या राजमहालात महाराज दशरथ दिवस रात्र राजमहालात मुलांच्या किलबिलाटाच्या कल्पनेत डुबून जात होते. माता कौशल्येला स्वप्नात पण हे जाणवत होते की भगवान श्री विष्णू त्यांच्या पुत्राच्या रूपात त्यांच्याशी बोलत आहे.
माते डोळे उघडा. माते
श्री हरी विष्णू, तुम्ही, मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही साक्षात माझ्या समोर उभे आहात.
विश्वास करा माते,
मी तुमच्या पोटी पुत्र रूपात अवतार घेण्यासाठी आलो आहे.
मी धन्य झाले प्रभू, परंतु माझी एक विनंती आहे. कृपा करून आपण ह्या विराट रूपाचा त्याग करून बालक रूपात माझ्या समोर या, जेणेकरून मी माझ्या मांडीवर तुम्हाला खेळवू शकेन.
आता तर मी तुमचाच बाळ आहे माते, तुम्ही जो आदेश द्याल तो मी मानेन.
विप्रधेनु सुर संत हित लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाल.
महाराज
काय खबर आहे दासी?
महाराज, महाराणी कौशल्येला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.
अहो भाग्य माझे. दासी, प्रथमच खबर आणल्यामुळे हे घे तुझे इनाम.
महाराज हा जडाऊ हार.
हा हार काय आहे? या खुश खबरीसाठी तर अयोध्येचा राजकोषही कमी पडेल.
महाराज महाराणी कैकेयीला पुत्र रत्न प्राप्त झाला आहे.
महाराज महाराणी सुमित्रा दोन पुत्र रत्नाची माता झाली आहे.
हे ईश्वरा, एवढा आनंद माझ्या मनातही सामावत नाही. सुमंत, अयोध्येचा राजकोष उघडून टाका, सगळ्यांना मनोसुक्त दान करा, उत्सवाची तयारी करा.
प्रभू, कसे रूप आहे तुमचे! ज्याने तुम्हाला पाहिले ते धन्य झाले. आज माता कौशल्याच नाही, तिन्ही लोक आनंदात नाचू लागले. आनंदाची काही सीमाच नाही.
माई नो महा जतन से सीचे बेल फली है आज. माई नो महा जतन से सींचे बेल फली है आज. तीन लोक की फली है इच्छा, तीन लोक की फली है इच्छा. प्रभु लीनी अवतार.
पुन्हा तुमच्याशी भेट होईल, तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा फीवर प्रस्तुती रामायण, कारण मन पावन तच्चक पावन.
रामायण.